अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी अभिजात मराठी।
श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, मागील भागात आपण समीर पाटील यांच्याकडून भाषिणी ॲपमध्ये मराठी भाषेविषयक कसं आणि काय काम चालतं याविषयी माहिती घेतली होती आणि मराठी भाषा किंवा तिचा ठेवा आधुनिकतेची वस्त्र नेसून विविध प्रकारे आपल्यापर्यंत कसा येतो आहे याविषयी सुद्धा आपल्याला खूप छान त्यांनी माहिती सांगितली होती। हाच जागा पकडून मराठी भाषा विभागातील संगणक अधिकारी कुणाल फाळके सर आपल्याला मराठी भाषा विभाग तंत्रज्ञानाचा वापर कामकाजात किंवा लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कसा करतो आहे याविषयी माहिती देणार आहे। ते आज आपल्याकडे आलेले आहेत। सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत।
नमस्कार मॅडम आणि माझा सर्व श्रोत्यांना नमस्कार।
फाळके सर, सर्वप्रथम मला असं जाणून घ्यायला आवडेल की संगणक अधिकारी म्हणून आपण ह्या विभागामध्ये कोणती कामं करतात आणि ती कशा प्रकारे लोकांपर्यंत जात असतात?
विभागांतर्गत मी मुख्यत्वे लोकांकडून किंवा विविध तज्ज्ञांकडून आलेले प्रोडक्ट्स असतील किंवा त्यांच्या सूचना असतील त्या तपासतो, त्या आपल्या मराठी भाषा विभागात किंवा मराठी भाषेसाठी कशा वापरता येतील याचा मी पाठपुरावा करतो। उदाहरण सांगायचं झालं मॅडम तर भाषांतर, व्हॉइस रेकॉग्निशन, शब्दकोश अद्ययावत करणे किंवा डिजिटल ग्रंथ यासारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून अधिक अचूक आणि सोप्या पद्धतीने आपल्याला कसा वापर करता येईल हेही मी पाहतो। त्याचबरोबर मॅडम सांगायचं झालं तर 7 आपली विभागाच्या अंतर्गत संकेतस्थळ आहेत, त्यांचे सर्व्हर व्यवस्थापन करणे किंवा मेंटेनन्स असेल, नवीन संकेतस्थळांवरती अजून काही आपल्याला करता येईल याची मी पाहणी करतो आणि तसं मी विभागात सुचवतो। आणि उदाहरण द्यायचं झालं मॅडम तर मराठी विश्वकोश संकेतस्थळ जे आहे त्याच्यावरती 2 ते 3 कोटी दरवर्षी लोक व्हिजिटर्स येतात आणि त्याचा वापर करतात, एवढ्या संख्येने लोक तिथे भेट देत आहेत, तर ती साईट किंवा संकेतस्थळ सुरक्षित चालावं याच्याकडे मी लक्ष पाहतो, तर प्रमुख ही माझी सर्व कामे असतात।
सर आत्ताच आपण म्हणालात की मराठी भाषा विभागाची एकंदरीत 7 संकेतस्थळं आहेत, तर ती कोणती संकेतस्थळं आहेत आणि त्यांची जरा नावं कळलीत तर बरं होईल, म्हणजे अनेक जे आपले श्रोते ऐकतायत ते देखील या संकेतस्थळांना भेटी देऊन त्यामध्ये काय काय त्यांना उपयुक्त माहिती मिळते ते बघतील।
मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत 7 संकेतस्थळं आहेत, त्यांची मी नावं सांगतो। मुख्य विभागाचं संकेतस्थळ marathi.gov.in असं आहे। साधारण या संकेतस्थळावरती विभागाची सर्वसाधारण माहिती, योजना, शासन निर्णय असतील, येणारे काही कार्यक्रम्स असतील याबद्दलचे अपडेट्स मिळतात। त्याचबरोबर मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, ज्ञानमंडळ विश्वकोश याचं marathiwishwakosh.org हे संकेतस्थळ आहे, याच्यावरती सर्वसाधारण विश्वकोशाची माहिती, लेख व संदर्भ असतात। त्याचबरोबर सांगायचं झालं तर मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ याची विश्वकोश.marathi.gov.in ही वेबसाईट आहे, याच्यावरती सर्वसाधारण 300,000 शब्दांचा शब्दकोश आपण अवेलेबल करून दिलेला आहे।
अरे वा।
त्याचबरोबर भाषा संचनालय याची directorate.marathi.gov.in ही वेबसाईट आहे। विभागाच्या प्रशासकीय व तांत्रिक माहितींचे संचालन या वेबसाईटद्वारे लोकांपर्यंत पोहोचवले जाते। त्याचबरोबर साहित्य आणि संस्कृती मंडळासाठी आपण sahitya.marathi.gov.in ही वेबसाईट अवेलेबल करून दिलेली आहे, या वेबसाईटवरती आपण मराठी साहित्य, लेख, प्रकाशने याची माहिती आपण पुरवतो। त्याचबरोबर आपण राज्य मराठी विकास संस्था याची rmvs.marathi.gov.in ही वेबसाईट आपण तयार केलेली आहे. यामध्ये मराठी विकास कार्यक्रमांची डिजिटल माहिती स्थान आपण अवेलेबल करून दिलेलं आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं झालं तर shabdakosh.marathi.gov.in ही आपण वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे. याच्यावरती वेगवेगळ्या शब्दांचे अर्थ असतील, त्यांची वाक्यरचना असेल, याची माहिती आपण या वेबसाईटवरती अवेलेबल करून देत आहोत.
अच्छा, म्हणजे आपल्याला हे जे विषय आणि तुम्ही जे संकेतस्थळांची नावं दिलीत, अनेकांनी जर त्याला भेटी दिल्या तर त्यांना नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो.
अगदी मॅडम.
सर, आता आपला विभाग आहे तो नियमित कामकाजासाठी तंत्रज्ञानाचा कसा वापर करतो, म्हणजे रोजच्या जीवनामध्ये तो कसा वापर करतो?
तर सांगायचं गेलं मॅडम तर ऑलरेडी आपण डिजिटलाइज व्हर्जन आपल्या विभागाअंतर्गत राबवत आहोत. पूर्वी अनेक कामं हाताने फायलीवरती व्हायची, आता आपण वेब ॲप्लिकेशन तयार करत आहोत. त्याचबरोबर शासनाचे अधिकृत ॲप्लिकेशन जसं की ई ऑफिस यासारखे ॲप्लिकेशन्स आपण वापरत आहोत. यावरती आपण कागदाचा कमीत कमी वापर करून फाईल तयार करू शकतो आणि यामध्ये आपल्या चुका कमी होतात, काम जलद होतं आणि वेळही वाचतो. तर असे आपण कामं आपल्या विभागाअंतर्गत आपण डिजिटलाइज करण्याचा प्रयत्न करत आहोत.
सर, मराठी भाषेची जी डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये अचूकता आहे आणि ती अधिकाधिक वाढते, तर त्या वाढवण्यासाठी पण विभाग काय करतो आहे?
आम्ही केंद्र शासनाच्या भाषिणी प्रकल्पाशी जोडले गेलेलो आहोत.
हो,
तर त्यांना सतत मराठी भाषेचा डेटा आपण पुरवत आहोत. त्याचबरोबर आपला विभाग येणाऱ्या पुढील काळासाठी लागणारा सर्व डेटा संग्रहित करत आहे. या डेटामुळे संगणकाद्वारे भाषांतर करणे असेल, टेक्स्ट टू स्पीच असेल, स्पीच टू टेक्स्ट असेल, स्पीच टू स्पीच असेल किंवा ट्रान्सलेशन, त्याचबरोबर आवाज ओळखणे असेल, यासारख्या सेवा अधिक अचूक होतील. पुढील काळात AI आणि मशीन लर्निंगच्या मदतीने मराठी भाषा अधिक सक्षम कशी होईल यासाठी आपण तयारी करत आहोत.
सर, हा जो डेटा असतो तो लोकांसाठी आहे, पण लोकांना मग त्याचा नेमका कसा फायदा होतो?
तर सांगायचं गेलं मॅडम तर संशोधक आणि तज्ज्ञांसाठी नव्या संशोधनाला दिशा मिळते. त्याचबरोबर भाषेचा वापर, शब्दांचा विकास, विविध क्षेत्रातील परिभाषा यांचा सखोल अभ्यास करता येतो. विशेष सांगायचं झालं तर समाजशास्त्र असेल, भाषा विज्ञान असेल, इतिहास असेल किंवा लोकजीवन असेल यांचा अभ्यास करताना हा डेटा अमूल्य ठरतो. तंत्रज्ञान कंपन्या किंवा संस्थांसाठी या डेटावर आधारित नवीन तंत्रज्ञान, ॲप्लिकेशन आणि साधनं विकसित करता येतात. उदाहरण द्यायचं झालं मॅडम तर मराठी स्पीच टू टेक्स्ट, मशीन ट्रान्सलेशन, स्पेल चेक, टेक्स्ट टू स्पीच, स्मार्ट कीबोर्ड, व्हॉइस असिस्टंट अशा सुविधा अधिक अचूक बनवता येतील. यामुळे मराठीत नवीन डिजिटल उत्पादने आणि सेवा निर्माण होण्याचा मार्ग मोकळा होतो. सर्वसामान्य लोकांसाठी सर्व संकेतस्थळांवर हा डेटा मोफत उपलब्ध आहे. त्याचबरोबर आपल्या सर्व 7 संकेतस्थळांचा वापर करून विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, लेखक, पत्रकार, अनुवादक तसेच सर्वसामान्य वापरकर्ते शब्द, अर्थ, उदाहरण किंवा विश्वसनीय माहिती सहज मिळवू शकतात. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या विद्यार्थ्याला परिभाषा शब्दकोशात एखादा तांत्रिक संस्थेचा अर्थ शोधायचा असेल तर तो फक्त काही सेकंदात मिळतो. त्याचबरोबर भविष्यातील आपल्या काही उपाययोजना आहेत. या डेटाच्या आधारे केवळ आजचं काम होत नाही तर भविष्यातील प्रगत तंत्रज्ञानासाठी पायाभरणीही होते. त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता जसं की AI आणि यंत्र अभ्यास, मशीन लर्निंग या क्षेत्रात मराठी अधिक अचूक आणि स्पर्धात्मक करण्यासाठी हाच डेटा उपयोगी ठरणार आहे.
सर, मराठी भाषा विभागाकडे एक मागणी सातत्याने येत असते की जुनी पुस्तकं, हस्तलिखित ग्रंथ याचा अमूल्य ठेवा जो महाराष्ट्रभर पसरलेला आहे तो एकत्र करून त्याचं डिजिटलायझेशन झालं पाहिजे, जेणेकरून हा जो ठेवा आहे हा पुढच्या पिढ्यांकडे जाईल आणि संग्रही स्वरूपात राहील. तर यासाठी साहित्याचं डिजिटलायझेशन करण्यासाठी विभाग काय आणि कसं काम करतो आहे?
मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत असलेल्या सर्व संस्था या जुनी पुस्तके असतील, हस्तलिखिते असतील किंवा ग्रंथ असतील हे डिजिटलाइज स्वरूपात आणण्यासाठी सतत काम करत आहेत. यासाठी आपण OCR तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहोत. ही सामग्री डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतरित केली जाते.
सर, आत्ताच आपण OCR म्हणालात, तर OCR म्हणजे नेमकं काय आणि त्याचा काय लाँग फॉर्म आहे?
मॅडम, OCR सांगायचं झालं तर ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन नावाचं तंत्रज्ञान आहे, ज्याच्यामध्ये आपण जे जुने ग्रंथ असतील ह्यांचे फॉन्ट वेगवेगळे असतात, तर आपण नॉर्मली जेव्हा स्कॅन करतो तेव्हा ते इमेज फॉर्मॅटमध्ये संग्रहित केलं जातं. पण ह्या तंत्रज्ञानाचा जर आपण वापर केला तर आपण ते फॉन्ट समजू शकतो आणि त्याला युनिक कोडमध्ये कन्वर्ट करू शकतो. तर यासाठी आपण OCR वापरतो आणि ज्यांनी की ही सामग्री जी आहे ती डिजिटल फॉर्मॅटमध्ये संग्रहित करता येते किंवा रूपांतरितही करता येते, यामुळे जुनी साहित्य सुरक्षित राहतात आणि पुढच्या पिढ्यांसाठी कायम उपलब्ध होतात. त्याचबरोबर या डिजिटल डेटाचा वापर विभागात पुढील काळात नवीन तंत्रज्ञान आणि AI आधारित साधनांसाठी केला जाऊ शकतो, जसे की भाषांतर असेल, व्हॉइस रेकग्निशन असेल, स्पेल चेक असेल, टेक्स्ट करेक्शन असेल, यामुळे भाषेची अचूकता वाढवता येते आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरती अधिक सुलभ आणि उपयोगी होते. त्याचबरोबर विभागात ग्रंथ, लेख आणि शब्दकोशातील माहिती सर्वांसाठी ऑनलाईन उपलब्ध करून लोकांना मराठी साहित्य सहज मिळू शकेल हे सुनिश्चित करतो. भविष्यात या डेटाचा उपयोग करून मराठी भाषा अधिक समृद्ध, शुद्ध आणि आधुनिक डिजिटल साधनांमध्ये वापरण्याचे काम आपण करत आहोत.
सर, विभागातील कर्मचारी देखील तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करत आहेत आणि करणार आहेत, तर त्यांना मग आपण तंत्रज्ञानाचा उपयोग कसा शिकवतात?
तर मॅडम, विभागाअंतर्गत आम्ही प्रशिक्षण सत्र घेतो. या प्रशिक्षणामध्ये कर्मचाऱ्यांना कंटेंट रायटिंग टूल्स, प्रेझेंटेशन तयार करणं, ट्रान्सक्रिप्शन तयार करणं, व्हॉइस टायपिंग आणि इतर AI आधारित साधनांचा वापर शिकवला जातो, यामुळे त्यांची कामे जलद, अचूक आणि दर्जेदार होतात. त्याचबरोबर या प्रशिक्षणाचा भाग म्हणून आम्ही कर्मचाऱ्यांना विभागाच्या संकेतस्थळांचा योग्य उपयोग, डिजिटल प्लॅटफॉर्मवर माहिती शोधणे, डेटा अपडेट करणे, व्हॉइस टायपिंग, विविध डिजिटल साधनांचा वापर कसा करावा याबद्दलही आपण नियमित कार्यशाळा घेत असतो. त्याचबरोबर मॅडम, कर्मचाऱ्यांना विभागाचे डिजिटल साधन अधिक चांगल्या प्रकारे समजते आणि ते लोकांसाठी माहिती सुलभ, अचूक आणि प्रभावी उपलब्ध करून देऊ शकतात. तसेच ऑनलाईन मीटिंग्सद्वारे कर्मचारी आणि अधिकारी सहज संपर्क साधू शकतात, विचारांची देवाणघेवाण करू शकतात आणि नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग अधिक प्रभावीपणे शिकतात. अशा विविध आपण कार्यशाळा घेऊन विभागातील कर्मचाऱ्यांना आपण तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करावा हे शिकवलं जातं.
सर, आधुनिकतेच्या आधारे आपण खूप गतिमान प्रशासनामध्ये सहभागी होतच आहोत, पण तुम्ही श्रोत्यांना या प्रसंगी काय संदेश द्याल?
मराठीचा डिजिटल वापर वाढावा म्हणून सर्व लोकांनी गुगल सर्च करताना, मोबाईलवर लिहिताना किंवा सोशल मीडिया पोस्ट करताना शक्य तितकं मराठीतच करावं. इंटरनेटवरील प्रत्येक गोष्ट ही संग्रहित केली जाते, त्यामुळे आपण जितका मराठीचा वापर इंटरनेटवरती करू तितकीच आपली मराठी भाषा ही प्रभावी होत जाईल आणि त्याचा वापर इंटरनेटवरही जास्त प्रमाणात सुरू होईल. आणि येणाऱ्या काळामध्ये मराठीचा डेटा जेवढा इंटरनेटवरती जास्त प्रमाणात असेल तेवढीच मराठी भाषा ही प्रत्येक डिजिटल प्लॅटफॉर्मवर सहजपणे उपलब्ध करणं सोपं होईल. भाषा जितकी वापरली जाईल तितकीच ती मॅडम समृद्ध होत जाईल.
नक्कीच, नक्कीच. सर, आज आपण इथं आलात आणि मराठी भाषा विभाग तंत्रज्ञानाचा वापर कसा करतो आहे याविषयी माहिती सांगितलीत. आपले खूप खूप आभार.
धन्यवाद मॅडम.
श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. कृपया या ईमेलवर आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, AAPLIMARATHI210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढील रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात. मराठी
आपली।